पन्नासच्या दशकात जगात परिस्थिती काय होती? फारच छान प्रश्न आहे, कारण जगात खूप साऱ्या खूप रोचक आणि इंटरेस्टिंग अशा गोष्टी घडल्या 50च्या दशकात. महायुद्धानंतर झपाझप आर्थिक प्रगती आणि सामाजिक उलथापालथ होत होती, त्यामुळे युरोप आणि अमेरिकेत लोकसंख्येमध्ये जलद वाढ झाली. कारण मंदी तर काही आता येणार नाही, युद्ध होणार नाही, सगळीकडे सुबत्ता दिसती आहे, सगळीकडे नोकऱ्या आहेत आणि आपल्याला पुढे आपल्या पगारात वाढ होणार आहे, सगळीकडे शांती आहे, हे बघून लोकांनी भराभर मुलं काढायला सुरुवात केली. इनफॅक्ट त्या जनरेशनला, त्या पिढीला बेबी बूमर जनरेशन असं म्हणतात. आणि त्यावेळेस तरीही 2 का 3 पिढ्या या दोन्ही महायुद्धात संपलेल्या होत्या, त्यामुळे एक जगातील लोकसंख्या परत स्टेबिलाइज करायला 50चं दशक हे कामी आलं. त्याच वेळेस समतावाद म्हणजे कम्युनिझम आणि भांडवलशाही म्हणजे कॅपिटलिझम ह्यामधले वैचारिक मतभेद हे शीतयुद्धामध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. शीतयुद्ध म्हणजे कोल्ड वॉर, जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड युनियन ऑफ सोवियट सोशालिस्ट रिपब्लिक्स किंवा USSR यांच्यामध्ये चालू झालं. अमेरिका अँड सोवियत रशिया यांचे 2 चमू तयार झाले, म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा नेटो हे 4 एप्रिल 1945 रोजी स्थापन झालं, आणि त्याविरुद्ध USSRनी वॉर्सॉ पॅक्ट म्हणजे जो 14 मे 1955 केला, यामध्ये एक चढाओढ निर्माण झाली आणि सुरू झाल्या बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे त्याचं रूपांतर कोरियाच्या युद्धात जे 3 वर्ष 50 ते 53 चाललं, सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयकरणात आणि त्याच्या युद्धात जे 1 नोव्हेंबर 1956 झालं, क्युबाच्या मिसाईल क्रायसिसमध्ये जे 1 ऑक्टोबर 1962 झालं, व्हिएतनामच्या युद्धात जे 20 वर्ष चाललं 55 ते 75, आणि अणुबॉम्बच्या शर्यतीत म्हणजे जे 6 आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले अमेरिकेने, तिथून सुरुवात होऊन ते 19 नोव्हेंबर 1990 जेव्हा कन्व्हेन्शनल आर्म फोर्सेस इन युरोप किंवा CFE ट्रीटी याच्यावर हस्ताक्षर केले सर्वांनी, तोपर्यंत ही शर्यत चालू राहिली. आणि शेवटची म्हणजे ह्या सगळ्या तर वाईट शर्यती झाल्या, शेवटची एक चांगली शर्यत म्हणजे तिचा उगमसुद्धा या शीतयुद्धातच आहे. कुठली? तर अंतराळ शर्यत. अंतराळ शर्यतीत 2 ऑगस्ट 1955 दोन्ही USA आणि USSRनी एक ऐलान केलं की आम्ही अंतराळयाने पाठवणार आहोत, म्हणजे सॅटेलाइट्स आम्ही लॉन्च करणार आहोत. तेव्हापासून जी ही अंतराळ शर्यत स्पेस रेस चालू झाली, ती थेट 31 डिसेंबर 1991 म्हणजे USSR संपेपर्यंत ही चालू राहिली. आणि ही एक उत्तम अशी रेस होती, कारण ह्यांनी जगाला फायदाच फायदा झाला. ह्या व्यतिरिक्त बाकी काय चालू होतं जगात? तर संग्राम, आता तुला माहिती असेल अल्जेरियाचं जे स्वातंत्र्य संग्राम होता जो 54 ते 62 झाला, आणि तो खूप व्हायलंट ब्लडी असा झाला. त्यात शाल दे गॉल जे फ्रान्सचे राष्ट्रपती होते, त्यांच्यावर बरेचसे अटेम्प्ट झाले ॲसॅसिनेशनचे. बऱ्याच इनफॅक्ट अल्जेरियामध्ये जे फ्रेंच फोर्सेस होते त्यांना बरेचसे माघार घ्यायला लागले. ह्यात खूप कायदे तोडले गेले, खूप लोकांना त्रास झाला. हा स्वातंत्र्य संग्राम त्यावेळेस होत होता. अरब इस्रायली संघर्ष आणि ताणतणाव जो अजूनही चालू आहे. क्युबाची कम्युनिस्ट क्रांती जी 53 ते 59 झाली, त्यात फिडेल कास्ट्रो आणि चे गुएवारा यांचा उदय. म्हणजे चे गुएवारा आता तुम्ही ऐकलं असेल किंवा बघितलं असेल टीशर्ट्सवर, हे जे यंग लोकं घालतात ज्यांना माहीतसुद्धा नसतं की रेव्होल्युशन म्हणजे काय किंवा चे गुएवारा कोण होता किंवा त्यांनी काय केलं, त्याचे टीशर्ट घालतात, तोच तो चे गुएवारा. त्याचा जो तो फोटो आहे जो टीशर्टवर तुम्हाला किंवा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींवर आता दिसतो, तो कोर्दा नावाच्या एका क्युबन रेव्होल्युशनरी फोटोग्राफरनी घेतलेला एक अत्यंत असा फेमस असा फोटो आहे. तर त्यांचा उदय झाला. हंगेरियन क्रांती झाली 56 जी सोवियत रशियाने ॲक्च्युली चिरडली, आणि त्यावेळेस थोडीशी भारताची जी स्वातंत्र्यप्रेमी महाशक्तीविरोधी परराष्ट्रीय नीती वगैरे होती ती डगमगली, कारण आपण रशियाच्या विरुद्ध किंवा आदर सोवियत रशियाच्या विरुद्ध काही बोलू शकलो नाही. त्यानंतर 57 ट्रीटी ऑफ रोम झाली, जिच्या अंतर्गत युरोपियन कॉमन मार्केटची स्थापना झाली, आणि त्यानंतरच त्यातूनच युरोपियन युनियन किंवा EU ची निर्मिती झाली. साऊथ आफ्रिकेचा ग्रुप एरियाज ॲक्ट जो 7 जुलै 1950 पास झाला, ज्याच्यामुळे अपारथाईड जी तुम्ही ऐकलंच असेल, जी 1991 राहिली, काळ्या आणि गोऱ्या लोकांना वेगवेगळं ठेवायची, त्यांना वेगवेगळे कायदे लागू करायची, त्यांना वेगवेगळी वागणूक द्यायची, ही जी अपारथाईडची जी सिस्टम होती त्याला औपचारिक मान्यता मिळाली. नेपाळमध्ये 1951 क्रांती होऊन राणा परिवाराची हुकुमशाही संपली, लोकशाही आली. इजिप्तमध्ये नासिर आणि त्यांच्या फ्री ऑफिसर्सनी मिळून सत्ता परिवर्तन घडवून आणलं 18 जून 1953. आणि 5 राष्ट्राध्यक्ष म्हणजे भारताचे नेहरू, इजिप्तचे नासर, युगोस्लावियाचे टीटो, घानाचे नृकुमा आणि इंडोनेशियाचे सुकार्नो यांनी मिळून एक कॉन्फरन्स घडवून आणली बेलग्रेडला युगोस्लावियामध्ये. 25 देश त्याच्यात सामील होते आणि त्या कॉन्फरन्सचं नाव होतं कॉन्फरन्स ऑफ हेड्स ऑफ स्टेट्स ऑर गव्हर्नमेंट्स ऑफ नॉन अलाइन्ड कंट्रीज. हीच खरी म्हणजे नॅमची सुरुवात. ती दोन्ही महासत्तांची समांतर आणि तटस्थतेची भूमिका घेऊन नॉन अलाइन्ड मूवमेंट ही चालू केली गेली. 1 ते 6 सप्टेंबर 1961 बेलग्रेडमध्ये ही पहिली कॉन्फरन्स झाली. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं, काहींना रक्तपात होऊन, काहींना कंटाळून. म्हणजे एकूण संग्राम सांगायचं तर 1950 जे दशक होतं ते राजकीयदृष्ट्या बरंच घटनापूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही. आता आपण थोडंसं आपल्या आजूबाजूच्या देशांकडे वळूया. 1950 आणि 60 दशकात पाकिस्तानला भारतातून मुसलमानांचे आणि तिथून इथे हिंदूंचे देशांतर चालूच राहिले. म्हणजे अगदी 60 दशकाच्या शेवटपर्यंत पाकिस्तानमध्ये कराची आणि भारतात मुंबई ही विस्थापितांची पसंतीची शहरं निघाली आणि त्याबरोबरच त्यांचे विचार, आचार, भाषा, खाणं, संस्कृती वगैरे सगळं चालं की आणि त्याबरोबर प्रॉब्लेमसुद्धा. म्हणजे प्रत्येकाचे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर त्या वाईट गोष्टीसुद्धा आल्या. आता 8 एप्रिल 1950 लियाकत अली खान म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान आणि जवाहरलाल नेहरू यांच्यात करार झाला शेवटी. म्हणजे या अंतर्गत, या कराराच्या अंतर्गत एकमेकांच्या देशातले अल्पसंख्याक आणि त्यांच्याबद्दलची धोरणं ही ठरवली गेली. त्यापुढे युद्ध होणार नाही ही हमी दिली गेली. म्हणजे आता करारांमध्ये या गोष्टी सगळ्या बोलल्या जातात, या खऱ्या खोट्या या नंतर इतिहासच ठरवतो. शरणार्थी आणि निर्वासितांच्या अडचणी आणि त्यांचे निवारण वगैरे असे मुद्दे या सगळ्या करारात आहेत. परंतु 2 वर्षापूर्वी म्हणजे त्यापूर्वी 11 सप्टेंबर 1948 मोहम्मद अली जिन्नांचे अकाली निधन आणि त्यानंतरचे विस्कळीत राजकारण हे पाकिस्तानला आणि आपल्यालासुद्धा आजही सोसायला लागत आहे. म्हणजे पाकिस्तानच्या 3 राजघटना झाल्या बरं का, 1956, 1962 आणि 1973. त्या 56 राजघटनेनंतर पाकिस्तानचे जे पहिले राष्ट्रपती होते इस्कंदर अली मिर्झा, त्यांच्या काही मी गमती सांगतो सहज कारण हा विषय निघाला म्हणून, तुला हरकत नाही ना संग्राम. तर हे इस्कंदर अली मिर्झा यांचे पूर्वज म्हणजे मीर जाफर. हो हो तेच 1757 पलाशी युद्धात ज्यांनी सिराजुद्दौलाशी गद्दारी करून रॉबर्ट क्लाईव्हला आणि इंग्रजांना विजय मिळवून दिला तेच. दुसरी गंमत ही की इंग्रजी सेनेच्या नोकरीत असताना त्यांचं पोस्टिंग पुन्हा हॉर्समध्ये झालं होतं आणि पुण्यात त्यांनी काही वेळ वास्तव्य केलं आहे. म्हणजे किती छोटं जग आहे बघ, कोण कुठला राष्ट्रपती, कोण कुठला माणूस आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आणि तरीही निघतो. इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणतात ना, तसा ते आता 2022 इट्स इवन स्मॉलर. अरे त्यांची अजून एक गंमत सांगायची राहिली. त्यानंतर पुना हॉर्सच्या त्यांच्या पोस्टिंगनंतर 1946 इस्कंदर अली मिर्झा हे जॉईंट डिफेन्स सेक्रेटरी ऑफ इंडिया होते. म्हणजे त्यांच्याकडे काय रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे का, म्हणजे भारतीय सेनेची फाळणी ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे होती. म्हणजे पाकिस्तान सेनेला काय काय मिळणार फाळणीमध्ये आणि भारतीय सेनेला काय काय उरणार वगैरे. ऐकणे गंमत. बरं आता आपण दुसरीकडे वळूया, उत्तरेकडे वळूया. 17 मार्च 1959 सर्वोच्च तिब्बती बौद्ध धर्मगुरू जे दलाई लामा आहेत यांनी आपल्या चिनी पहारेकऱ्यांना हुलकवणी देऊन त्यांच्या तावडीतून निसटून भारताकडे पळ काढला. ते 31 मार्चला म्हणजे 14 दिवसांनी तवांग, अरुणाचलमध्ये तवांगमध्ये पोचले आणि भारतात शरण मागितले. त्याच दिवशी नेहरूंनी लोकसभेत दलाई लामांना सन्मान दिला जाण्याची घोषणा केली आणि उत्तरेत धरमशाला नावाचं एक गाव आहे तिथे निर्वासित तिब्बती सरकार म्हणजे तिबेटियन गव्हर्नमेंट इन एक्झाईल त्याच्या स्थापनेला परवानगी दिली. आता बाकी कुठे काय काय होत होतं, अमेरिकेत अलास्का आणि हवाई ही दोन राज्य अमेरिकेत सामावून घेतली गेली. जसं आपल्याकडे वेगवेगळे राज्य विलीन करण्यात आली तसं अमेरिकेतसुद्धा हा प्रकार चालू होता त्यावेळेस. सोव्हिएत रशियाचा हुकुमशाह स्टालिन हा हृदयविकाराने गेला 1953 आणि निकिता क्रुश्चेव या व्यक्तीचा उगम झाला. त्यांनी लगेच स्टालिनला शिव्या देणं आणि सर्व चुकांचे खापर त्याच्यावर फोडण्याचं काम चालू केलं. श्रीलंकेत आता परत आपण भारताजवळ येऊ, त्यावेळेस सिलोन ते यांच्या आवडत्या नेत्यांचं एका बौद्ध भिक्षूने खून केला. कुठला हा नेता? SWRD बंदर नायके. हा भयंकर आवडता नेता होता सिलोनचा. त्याचा या बौद्ध भिक्षूने खून केला आणि त्यानंतर त्या नेत्याची विधवा सिरीमावा बंदर नायके पुढची निवडणूक जिंकून जगातील पहिली महिला पंतप्रधान बनली 21 जुलै 1960 म्हणजे इमॅजिन कर संग्राम, आपल्याला असं वाटत असावं एकेकाळी की अरे पहिली महिला पंतप्रधान ही प्रगत देशामधली असेल, म्हणजे अमेरिकेत असेल किंवा UK असेल, कुठल्या तरी युरोपियन देशाची असेल, जपानची असेल, पण तसं नव्हे बरं का. पहिली महिला पंतप्रधान जगातली ही सिरीमावा बंदर नायके हे श्रीलंकेची त्यावेळेस सिलोनची पंतप्रधान झाली. श्रीलंकेसमोर बरोबरचे बायदिवे भारताचे संबंध हे कदाचित रामायण काळापासूनच बेताचेच होते. म्हणजे 1956 श्रीलंकेत सिंहाला भाषे म्हणजे 1956 श्रीलंकेत सिंहाला भाषेला प्राथमिकता मिळाली आणि त्यांची जी भाषा आहे तमिळला दुय्यम दर्जा देण्यात आला. म्हणजे नंतर 1960 दरम्यान श्रीलंकेने भारताला चक्क तुमचे 8 लाख तमिळ घेऊन जा असा इशारा दिला. म्हणजे मच्छीमारांबरोबर लपाछपी, कधी त्यांना अटक करा, कधी सोडा, कधी भारताच्या तमिळ लोकांवर अत्याचार, कधी आरोप, ते थेट 1971 बांगलादेश युद्धाच्या दरम्यान पाकिस्तानला विमाने उतरून इंधन भरण्याची मदत वगैरे श्रीलंकेने केली आहे बरं का. नंतर ऑफकोर्स 80 राजीव गांधींच्या कारकिर्दीत आपणसुद्धा त्यांच्या आंतरिक गोष्टींमध्ये नाक खुपसून त्रास करून घेतला स्वतःलाही आणि त्यांनाही, आणि त्याचा त्रास राजीव गांधींना नंतरही झाला असो. तर थोडक्यात म्हणजे काय, 50 शेवटपर्यंत जगाची, भारताची आणि भारताच्या शेजाऱ्यांची ही वस्तुस्थिती होती एकंदर.